आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 76वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा. कर्तव्य पथावर बहारदार संचलनानं डोळ्याचं पारणं फेडलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातून भारताला शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधन. उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार. जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ञ डॉ चेरियन यांचं वयाच्या 88व्या वर्षी काल निधन. आणि खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप. आता सविस्तर बातम्या. 76वा प्रजासत्ताक दिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर कर्तव्य पथावर बहारदार संचलन झालं. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी इंडोनेशियाचे 160 सदस्यांचं दल आणि 190 सदस्यांचा बाण संचलनामध्ये सहभागी झाला होता. यावेळी प्रथमच लष्कराच्या तीनही दलांचा चित्ररथही संचलनात पाहायला मिळाला. संचलनामध्ये इतर राज्यांच्या चित्ररथाबरोबरच लष्कराच्या क्षमतेचं दर्शन घडवणाऱ्या लढाऊ साधनांचंही प्रदर्शन करण्यात आलं. त्यामध्ये टँक T-90, ब्राह्मोस, पिनाका बहुप्रक्षेपक रॉकेट सिस्टीम, अग्निबाण मल्टीबॅरल रॉकेट प्रक्षेपकाचा समावेश होता. संचलनाची सांगता 47 विमानांच्या आकाशातल्या सलामीनं झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष सुबियांतो यांच्यासाठी गृहस्वागत समारंभ आयोजित केला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी समारंभाला उपस्थिती लावली होती. राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशामध्ये समारंभात आयोजित सांस्कृतिक आणि कलाधारित कार्यक्रम परदेशी पाहुण्यांना आवडल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध राष्ट्राच्या अध्यक्षांनी भारताला शुभेच्छा संदेश पाठवले. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात मालदीव नेहमीच भारतासोबतच्या परस्पर विश्वास, आदर आणि समजुतीवर आधारलेल्या मैत्री आणि सहकार्याचे बंध जपेल असं म्हटलं आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांनीही भारताला शुभेच्छा देताना भारताची एकता आणि दृष्टिकोन उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यामुळे जगाला प्रेरणा मिळते असं म्हटलं आहे. तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही लोकशाही आणि राष्ट्रीय एकतेचे आदर्श उभय राष्ट्रांमधील मैत्रीचे अधिक दृढ संबंध करतील असे शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिल्लीतल्या आकाशवाणी भवनामध्ये मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या 139 नागरिकांना विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल तसंच आकाशवाणीचे उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक पंतप्रधान मेळाव्याला संबोधित करतील. जनरल करियप्पा परेड मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याची यावर्षीची संकल्पना ही युवा शक्ती विकसित भारत अशी आहे. या दरम्यान 800 छात्रांकडून राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात 18 मित्र देशांतील 144 छात्रही प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मेरा युवा भारत योजनेच्या 650 स्वयंसेवकांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. हा कायदा लागू करणारं देशातलं पहिलंच राज्य असून यासंदर्भातल्या सर्व नियमांची अंमलबजावणी, अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आणि इतर तयारी पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी स्पष्ट केलं. समान नागरी कायद्यासंदर्भातील एका संकेतस्थळाचं अनावरणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जात, धर्म आणि लिंगाधारित नागरी कायदे तसंच लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्वाचा आहे असं धामी यांनी सांगितलं. 11व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कटच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांचे मंत्री व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करतील. या भेटीमुळे ओमान समवेत व्यापार आणि गुंतवणूक संबंधांबद्दल देशाची वचनबद्धता अधोरेखित होणार असून उभय देशातील संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत. त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथं शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत. दरम्यान येत्या 29 तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाकुंभ मेळ्याचं औचित्य साधून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि महिलांचे अधिकार याविषयी जनजागृती करणारी दालनं उभारण्यात आली आहेत. याबरोबरच देशभरातल्या कलाकारांनी तयार केलेली हस्तकला विविध कलाकृती असलेली वस्त्र जैविक उत्पादनं इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटनं बांगलादेशला केली जाणारी सर्व आर्थिक मदत थांबवली आहे. बांगलादेशातल्या सर्व अंमलबजावणी भागीदारांना पाठवलेल्या पत्रात अनुदान सहकारी करार किंवा इतर सहाय्य थांबवण्याचे अथवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी ट्रम्प प्रशासनानं शुक्रवारपासून इस्रायल इजिप्त आणि आहार कार्यक्रम वगळता जवळपास सर्व परदेशी मदत गोठवली आहे. अमेरिकेच्या सरकारनं अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे बांगलादेशात कार्यरत असलेल्या अमेरिकेच्या अनुदानावर अवलंबून असलेल्या गैरसरकारी संस्थांसह विविध प्रकल्प भागधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. श्रीलंकेच्या नौदलानं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 34 भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. बेकायदेशीर मासेमारीसाठीच्या 3 ट्रॉलिंग बोटीही जप्त केल्या आहेत. या बोटींनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचं उल्लंघन केल्याबद्दल त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापूर्वीही 41 भारतीय मच्छीमारांना देशात परत पाठवण्यात आले असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयानं दिली आहे. मच्छीमार संघटनांनी या अटकेचा निषेध केला आहे आणि केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात दंड न लावता मच्छीमारांना सोडण्याची कारवाई करण्याची विनंती केली आहे. हैदराबादमध्ये हुसेनसागर तलावातील बोटीवर काल आयोजित भारत माता महाआरती कार्यक्रमातील आतिषबाजीदरम्यान आग लागली. या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेल्या दोनही बोटी जळून खाक झाल्या. बोटीवरील 15 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत माता संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यावेळी उपस्थित होते. जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ञ डॉ चेरियन यांचं काल बंगळुरू इथं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. भारतीय रुग्णांवर त्यांनी सर्वप्रथम हृदय फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. मणिपालच्या कस्तुरबा गांधी विद्यालय रुग्णालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हृदय शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. राष्ट्रपतींचे मानद हृदयरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांची ओळख होती. लहान मुलांप्रती त्यांचा कनवाळू दृष्टिकोन होता, त्यामुळे त्यांनी 20 इराकी मुलांवरही हृदय शस्त्रक्रिया केली होती. तसंच इराकमध्ये तुरुंगात असलेल्या 4 भारतीय वाहनचालकांच्या सुटकेसाठी राजनयिक भूमिकाही निभावली होती. खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होणार आहे. भारतीय लष्कर आणि भारत तिबेट सीमा पोलिसांनी पुरुषांच्या आईस हॉकीमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना काल पराभूत केलं. आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेत महाराष्ट्रानं 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकं जिंकली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 76वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा. कर्तव्यपथावर बहारदार संचलनानं डोळ्याचं पारणं फेडलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातून भारताला शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधन. उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार. जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ञ डॉ चेरियन यांचं वयाच्या 82व्या वर्षी काल निधन. आणि खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.